नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावरवी मानसी वाळवे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. काल हरियाणांत जाल्ल्या विधानसभा वेंचणुकेच्या मतदानांत 67% मतदान जालां. मतमेजणी मंगळारा जातली. मालदीवजाचे राष्ट्राध्यक्ष डॉ मोहम्मद मुएज्जू आपल्या 5 दिसांच्या भारत भेटेखातीर आयज नवी दिल्लींत पावतले. भारतीय वायुसेना आयज सकाळी चेन्नईच्या मरीना बीचार मेगा एअर शो करतले. उत्तर उदेंत भारतांत आयज पाऊस पडपाची शक्यताय आसा असो भारतीय हवामान खात्याचो अदमास आसा. बायलांच्या T20 क्रिकेट संसारीक करण खेळांत आयज भारतीय बायलांच्या पंगडाचो खेळ पाकिस्ताना आड जातलो. आता पुराय खबरो. काल हरियाणांत जाल्ल्या विधानसभा वेंचणुकेच्या मतदानांत 67% मतदान जालां. एकाच पावण्यार जाल्ले मतदान काल शांतीकायेन जाले. मतदान करपा खातीर मतदान केंद्रांचेर काल लोकांनी व्हड प्रमाणांत गर्दी केल्ली. 100 वर्सां पिराये परस चड पिराय आशिल्ल्या जाणट्या मतदारांनी उमेदीन आनी उर्बेन मतदानांत वांटो घेवन मतदान केले. मुखेल वेंचणूक आयुक्त राजीव कुमार, वेंचणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आनी डॉ सुखबीर सिंग संधू हांचे सयत वेंचणुकेच्या मतदान प्रक्रियेचो मतदान वेवस्थीत आनी शांतीकायेन जावचे म्हूण नियाळ घेत आशिल्ले. 85 वर्सां पिराये वयर पिराय आशिल्ल्या आनी दिव्यांग मतदारांक घराकडल्यान मतदान करपाची सोय केल्ली. मंगळारा जम्मू आनी काश्मीरातल्या मतदानाच्या मतमेजणी सयत हरियाणा विधानसभा वेंचणुकेच्या मतदानाची मतमेजणी जातली. मालदीवजाचे राष्ट्राध्यक्ष डॉ मोहम्मद मुएज्जू आपल्या 5 दिसांच्या भारत भेटेखातीर आयज नवी दिल्लींत पावतले. आपल्या या भेटेवेळार मालदीवजाचे राष्ट्राध्यक्ष राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांची भेट घेतले. तशेंच ते द्विपक्षीय, प्रादेशिक आनी आंतरराष्ट्रीय मुद्द्यांचेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या वांगडा चर्चा करतले. ह्या भेटेवेळार डॉ मुएज्जू बंगळूर आनी मुंबईक भेट दिवन कार्यावळींनी वांटो घेतले. भारतीय वायुसेना आयज सकाळी चेन्नईच्या मरीना बीचाचेर मेगा एअर शो करतले. 92व्या वर्सुकी वायुसेना दीस सुवाळ्याच्या सुरुवातीच्या निमतान ही कार्यावळ घडून हाडल्या. या शोंत झुजारी विमान तेजस, मिराज, सुखोई 30, एमकेआई, जगुआर, पोसिडॉन विमान आनी नवे प्रचंडा हॅलिकॉप्टर सयत जेट 72 विमान आसतली. 15 लाख लोक ते पळयतले असो अदमास आसा. अंदू हो शो लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्सान नोंद करपाची मोख दवरल्या. ही कार्यावळ सकाळी 11 वरांचेर सुरू जातली आनी सुमार 2 वरांनी सोपतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मराठी भाषेक अभिजात भास म्हूण मान्यताय मेळप हो भांगराळो खीण आसा, भाषेच्या इतिहासांतलो हो इतिहासीक खीण अशें सांगले. ह्या इतिहासीक खिणांत आमी सगळे आसात ही अभिमानाची गजाल अशें प्रधानमंत्र्यांनी सांगले आनी महाराष्ट्रातल्या लोकांक परबी भेटयली. ते काल मुंबईत अभिजात मराठी भास कार्यावळींत उलयताले. तशेंच प्रधानमंत्र्यांनी बंगाली, पाली, प्राकृत आनी आसामीक अभिजात भाषा म्हूण मान्यताय दिवन ह्या भाषांकडेन जोडिल्ल्यांक प्रधानमंत्र्यांनी परबी दिली. मराठी भाषेचो इतिहास आनी मराठी भास म्हायती आनी गिन्यानान गिरेस्त आसा आनी आयज मेरेन ह्या भाषेन पिळग्यांक मार्गदर्शन केला आनी ह्याय फुडें करत रावतली अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले. दर एका मराठी भाशीक मनशान, मराठी उलोवपी मनशान भाषेच्या विकासा खातीर वावर करप, योगदान दिवप म्हत्वाचे अशें प्रधानमंत्र्यांनी सांगले. मराठी भास चडांत चड लोकांमेरेन पावयात, फुडल्या पिळगेमेरेन पावयात असो उलो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मारलो. तांणी मराठीक अभिजात भास म्हूण दर्जो आनी मान्यताय मेळ्ळी म्हूण सगळ्यांक परबी भेटयली. विकसित भारत ही भारताची मोख पुराय करपा खातीर मुंबय, ठाणे सारख्या शारांक फुडारा खातीर तयार करप म्हत्वाचे आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल सांगला. महाराष्ट्रातल्या ठाणे हांगा 32,800 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उक्तावण तशेंच बुनयादी फातर बसोवपाच्या सुवाळ्यांत ते उलयताले. केंद्र सरकाराचो दर एक निर्णय, संकल्प, प्रकल्प आनी दर एक सपन हे विकसित भारताक समर्पित आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले. विकास करपी प्रकल्पांक लागून मुंबयचे रूप आतां बदलपाक लागला आनी ताजो लोकांक फायदो जातलो अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला. हे प्रकल्प उद्देग वेवसायांत वाड करतलेच पूण ताचे सयत नोकऱ्योच्यो नव्यो संदी लेगीत तयार करतले अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मुखार सांगले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी आयकतात. उत्तर उदेंत भारतांत आयज पाऊस पडपाची शक्यताय आसा असो भारतीय हवामान खात्याचो अदमास आसा. येता त्या कांय दिसांत अस्तंत उत्तर अस्तंत आनी मध्य भारतांत पावस पडपाची शक्यताय ना अशें भारतीय हवामान खात्यान सांगला. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, तमिळनाडू, पुद्दुचेरी आनी कर्नाटकांत फुडले 2 ते 3 दीस नेटान पावस पडपाची शक्यताय आसा असो भारतीय हवामान खात्याचो अदमास आसा. अस्तंत बंगाल, सिक्कीम, बिहार, झारखंड, कोकण, गोंय, मराठवाडा, तमिळनाडू आनी पुद्दुचेरींत आयज गडगड आनी जोगलासयत पावस पडटलो असो भारतीय हवामान खात्यान अदमास उक्तायला. 5 भारतीय भाषांक अभिजात भाषेचो दर्जो दिवपाक केंद्रीय मंत्रीमंडळान मान्यताय दिल्या. पाली, प्राकृत, आसामी, बंगाली आनी मराठी ह्यो 5 भाषा आसात. आकाशवाणी खबरां विभागाकडेन उलयतना भारतीय भाषा समितीचे अध्यक्ष चामकृष्ण शास्त्री हांणी सरकाराचो हो निर्णय इतिहासीक निर्णय आसा अशें म्हळें. ह्या निर्णयाक लागून तरणाट्यांक ह्या भाषांनी बरयल्ले अभिजात साहित्य शिकपाक मदत जातली अशें तांणी मुखार सांगलें. अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी संवसारीक बँकेक बहुपक्षीय विकास बँकांक घटमूट करपा खातीर G20 स्वतंत्र तज्ञ गटाच्या तिसातल्या 27 शिफारशींचो विचार केल्ल्या खातीर वर्ल्ड बँकेची तोखणाय केल्या. नवी दिल्लीन प्रोफेसर निक स्टर्न हांचे कडेन उलयतना विकसीत देशाकडल्यान विकसनशील देशांकडेन हवामान तंत्रगिन्यान विशयक विचार दिवप घेवप हाजेर अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी भर दिलो. ग्लोबल साउथाचो आवाज मुखार हाडपा खातीर G20 भारताच्या अध्यक्षतेखाला केल्ल्या वावराची प्रोफेसर निक स्टर्न हांणी तोखणाय केली. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आयज सावन 3 दिसांच्या जर्मनी भेटेर आसतले. ह्या भेटेवेळार ते 2 दिसांच्या हमबर्ग सस्टेनेबिलिटी परिषदेन वांटो घेतले. तशेंच ते जर्मनीतल्या मंत्र्यांकडेन वेगवेगळ्या मुद्द्यांचेर द्विपक्षीय बसका घेवन चर्चा करतले. छत्तीसगडान जल जागर महोत्सव सुरू आसा. हो महोत्सव धामतरी जिल्ह्यांत सुरू आसा. 2 दिसांचो जल जागर महोत्सव काल सावन सुरू जाला. ह्या आंतरराष्ट्रीय परिषदेन जपान, श्रीलंका अशा देशांतले तज्ञ अभ्यासक वांटेकार जाल्यात. केंद्रीय रेल्वे आनी म्हायती आनी प्रसारण तंत्रगिन्यान मंत्री अश्विनी वैष्णव हांणी काल मुखेल लोको इन्स्पेक्टर CLI सयत आपल्या नाशिक भेटेवेळार चर्चा केली. इंडियन रेल्वेज इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनियरींग IRIEEN नाशिकांत तांचे प्रशिक्षण सुरू आशिल्ले. तांणी ह्या वेळार भारतीय रेल्वेची सुरक्षा, सुरक्षे खातीरचे उपाय, येवजण आनी हेर आव्हानां आनी प्रस्नांचेर चर्चा केली. बायलांच्या T20 क्रिकेट संवसारीक विश्वकरण खेळांत आयज भारतीय बायलांच्या पंगडांचो खेळ पाकिस्तानार जातलो. हो खेळ दुबईन जातलो. खेळ भारतीय वेळाप्रमाण दनपारच्या 3:30 वरांचेर सुरू जातलो. पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय 3 खेळामाळेतल्या खेळांत आयज भारताचो खेळ बांगलादेशाआड ग्वालेरांत जातलो. खेळ सांजेच्या 7 वरांचेर सुरू जातलो. केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांच्या अध्यक्षतेखाला नवी दिल्लींत सोमारा लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम LWEच्या परिणाम जाल्ल्या राज्यांच्या मुखेलमंत्र्यांची नियाळ घेवपा खातीर बसका जातली. आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, झारखंड, तेलंगणा, ओडिशा, महाराष्ट्र आनी मध्य प्रदेशाचे मुखेलमंत्री बसकेंत हाजीर आसतले. एक राष्ट्र एक वेंचणूक हे खातीर स्थापन केल्ले समितीचे अध्यक्ष आनी आदले राष्ट्रपती रामनाथ कोविंद हांणी देशभरांत एकाच वेळार वेंचणूक जाल्यार देशाक व्हड फायदो जातलो अशें सांगला. काल नवी दिल्लींत ह्या विशयाचेर 30वे लालबहादूर शास्त्री स्मृती व्याख्यान दितना तांणी सांगले, एकाच वेळार वेंचणुकेक लागून अर्थिक वाड करपा वांगडाच बरे शासन, धोरणांत स्थिरताय, समाजीक एकचार आनी संसारीक पांवड्यार स्पर्धात्मक जावप अशे जायते फायदे जातले. आनी आता खबरो सोपोवचे आदी परतून एक फावट मुखेल खबरो. काल हरियाणांत जाल्ल्या विधानसभा वेंचणुकेच्या मतदानांत 67% मतदान जाला. मतमेजणी मंगळारा जातली. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष डॉ मोहम्मद मुयज्जू आपल्या 5 दिसांच्या भारत भेटे खातीर आयज नवी दिल्लीन पावतले. भारतीय वायुसेना आयज सकाळी चेन्नयच्या मरीना बीचार मेगा एअर शो करतले. उत्तर उदेन भारतांत आयज पावस पडपाची शक्यताय आसा असो भारतीय हवामान खात्याचो अदमास आसा. बायलांच्या T20 क्रिकेट संवसारीक करून खेळांत आयज भारतीय बायलांच्या पंगडाचो खेळ पाकिस्तानाआड जातलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.